प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरामय. यामध्ये आज ऐकूया सुप्रसिद्ध ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर सचिन देवरे यांनी दिलेली माहिती. तांत्रिक सहाय्य सौरभ शिंदे यांचं, निर्माती गायत्री वस्ते. ऐकूयात निरामय.
नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर सचिन देवरे, जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन, नाशिक. श्रोते हो, आज आपण हर्निया या विषयावर बोलणार आहोत. हर्निया म्हणजे शरीरातील एका कप्प्यातील भाग किंवा अवयव हे जेव्हा दुसऱ्या कप्प्यात किंवा बाहेरच्या भागात शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात त्याला हर्निया असे म्हणतात. हर्निया हा जन्मतः सुद्धा असू शकतो किंवा कालांतराने मोठेपणी सुद्धा होऊ शकतो. जन्मतः होणाऱ्या हर्नियांमध्ये बिंबीचा हर्निया, जांगेत होणारा हर्निया ज्याला आपण इंग्वायनल हर्निया म्हणतो, डायफ्रॅमॅटिक हर्निया असे काही प्रमुख प्रकार आहेत. मोठ्या व्यक्तींमध्ये जांगेतला हर्निया म्हणजेच इंग्वायनल हर्निया हा एक प्रमुख प्रकार आहे. तसेच बिंबीचा हर्निया त्याला अम्बलिकल किंवा पॅरा अम्बलिकल हर्निया असे म्हटले जाते. बिंबीच्या वरच्या भागात असलेला हर्निया म्हणजे इपिगॅस्ट्रिक हर्निया. आधीच्या शस्त्रक्रियेनंतर तेथील जखमेतून होणारा हर्निया म्हणजेच स्कार हर्निया हे काही हर्नियाचे सातत्याने आढळून येणारे प्रकार आहेत. लहान मुलांमध्ये होणारे हर्निया हे जन्मतःच त्या भागातील मांसपेशी कुंकवत असल्याने किंवा जन्मतःच काही विशिष्ट भागातील पेशी पूर्णपणे न जुळल्याने राहिलेल्या नाजूक जागेतून होतात. मोठ्या व्यक्तींमध्ये वारंवार होणारा खोकला, वाढते वजन, स्त्रियांमध्ये गर्भधारणा, लघवीला किंवा शौचास साफ न होणे व त्याकरता जोर लावावा लागणे, अतिरिक्त वजन उचलणे, वाढलेले वजन कारणांमुळे हर्निया उद्भवू शकतो. हर्नियाची लक्षणे: शरीरातील विशिष्ट भागात कमी जास्त होणारा फुगा, फुगा मोठा झाल्यास हलक्या प्रमाणात दुखणे, लहान मुलांमध्ये रडताना फुग्यात लक्षणीय वाढ होणे ही हर्नियाची प्रामुख्याने आढळून येणारी लक्षणे आहेत. साधारणतः कुठलाही हर्निया हा एकदा आढळून आला किंवा झाला की तिथून पुढे तो वाढतच जातो किंवा आहे त्या स्थितीत राहतो, परंतु तो कधीही आपोआप बरा होत नाही. हर्निया रिड्युसिबल म्हणजेच त्या भागातील ताण कमी झाल्यास हर्नियाचा तात्पुरता फुगा कमी होणे व ताण पडल्यास किंवा उभे राहिल्यास पुन्हा हर्नियाचा फुगा प्रकर्षाने जाणवणे हा एक प्रकार व इरिड्युसिबल म्हणजेच झोपल्यानंतर किंवा ताण कमी झाल्यानंतरही हर्नियाचा फुगा तसाच राहणे हे दोन प्रकार आहेत. कुठलाही हर्निया हा अचानक ताण पडल्यास म्हणजेच जोरात छिंकणे, खोकला आल्यास, अतिरिक्त वजन उचलल्यास, लघवीला किंवा शौचास जोर लावल्यास अचानक मोठा होऊ शकतो किंवा अडकू शकतो. अशा स्थितीत रुग्णास एकाएकी प्रचंड वेदना होऊ शकतात किंवा हर्नियामध्ये अडकलेल्या अवयवांचे कार्यात अडसर निर्माण होऊ शकतो. ज्या रुग्णांना हर्निया आहे त्यांनी तातडीने डॉक्टरांकडून तपासणी करून योग्य तो उपचार करणे आवश्यक असते, अन्यथा इमर्जन्सी सर्जरी म्हणजे तातडीच्या ऑपरेशनाला सामोरे जावे लागू शकते. हर्नियासाठी कुठल्याही गोळ्या किंवा औषधांचा सहारा घेऊन तो बरा होत नाही, त्यासाठी ऑपरेशन म्हणजेच शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय आहे, ज्यात मोठ्या व्यक्तींच्या हर्नियामध्ये जाळी लावून ऑपरेशन केल्यास हर्निया परत उद्भवण्याची शक्यता फारच कमी असते. विविध प्रकारच्या जाळ्या यासाठी उपलब्ध आहेत. लहान मुलांमध्ये जाळी बसवण्याची गरज पडत नाही. लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीच्या सहाय्याने सुद्धा हर्नियाचे ऑपरेशन केले जाते आणि पारंपरिक पद्धतीने सुद्धा हर्नियाचे ऑपरेशन केले जाते. दोघही पद्धतीने केलेला हर्निया परत होण्याची शक्यता फारच कमी असते. रुग्णाला हर्नियाच्या ऑपरेशनसाठी साधारण 2 ते 3 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार दिले जातात आणि साधारण 5 ते 7 दिवसात रुग्ण आपला नित्यक्रम सुरू करू शकतो. हा आजार नसून शरीरातील विशिष्ट भागात असलेली नाजूकता असते. हर्निया पूर्णपणे व कायमचा बरा होऊ शकतो, म्हणून वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. मी डॉक्टर सचिन देवरे आपला निरोप घेतो. धन्यवाद.
निरामय या कार्यक्रमात आताच आपण सुप्रसिद्ध ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर सचिन देवरे यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य होतं सौरभ शिंदे यांचं, निर्मिती होती गायत्री वस्ते यांची.
नाशिक मधील सुप्रसिद्ध ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक आणि जनरल सर्जन डॉक्टर सचिन देवरे यांचे सरू हॉस्पिटल.
मुळव्यात, भुगंदर, फिशर इत्यादी आजारांसाठी स्वतंत्र प्रोक्टोलॉजी विभाग.
पित्ताशय, हर्निया, अपेंडिक्स, पोटातील गाठ, आतड्यांच्या शस्त्रक्रिया यासाठी सरू हॉस्पिटल, जगातील सर्वात आधुनिक जर्मन तंत्रज्ञान आता नाशिक मध्ये।
सरू हॉस्पिटल सोहोमी लाईट तुपसाखरे लॉन्स मागे, मुंबई नाका नाशिक।
फोन
80 870 30 000।